हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपरदिने च व्युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो मीढुष्टमाय चेषुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृद्ध्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आशवे चाजिराय च नमः शीघ्रियाय च शीभ्याय च नमः ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जघन्याय च बुद्धियाय च नमः सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावभिन्दते च नमो वर्मिणे च वरूचिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त रेवतीताईलेमय आपल्याला सांगणार आहे.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. एक सप्टेंबर 1991 जोशी हॉस्पिटलचे आगार. समोरच्या मोकळ्या पटांगणात साधकांचा एक छोटासा गोळका चिंतातूर होऊन उभा होता. नुकताच 2-1 दिवसांपूर्वी स्वामीजींना पॅरालिसिसचा झटका येऊन गेला होता आणि जोशी हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होते. हे खाली थांबलेले साधक स्वामीजींच्या दर्शनासाठी येणाऱ्या साधकांना स्वामीजींच्या तब्येतीची माहिती देत. 4-4 साधकांना थोड्या थोड्या वेळाने वर स्वामीजींच्या दर्शनासाठी पाठवले जाईल. आमची भेटायची वेळ आल्यावर आम्ही मजल्यावर गेलो. आम्ही खोलीच्या दारात उभे राहिलो. बाहेरच उदबत्तीचा मंद सुगंध जाणवला. स्वामीजी क्वार्टवर समोर ओढलेले होते. त्यांचा चेहरा प्रसन्न दिसत होता. मोठ्या आजारपणाची खिन्नता कुठेही नव्हती. आई तेथेच उभ्या होत्या. एका हाताने स्वामीजींच्या पायावरून हलकेच हात फिरवत होत्या. जवळच एक साधक उभे होते. सामान ठेवायच्या छोट्या टेबलावर स्वामी स्वरूपानंदांचा एक फोटो होता. त्याला छोटासा हार घातलेला होता. खोलीतील स्वच्छता नजरेत बाळण्यासारखी वाटली. हॉस्पिटलची ती खोली स्वामीजींच्या देवघरासारखी वाटत होती. तेथे पावित्र्य भरून राहिलेले होते. आम्ही खोलीत प्रवेश केला. आईने हाताने आम्ही बसण्यास खून केली. आम्ही शेजारील कॉटवर टेकलो. आईने स्वामीजींची एक कंबशी बाथरूममध्ये जाऊन बिनून आणून टेबलावर ठेवली. आई घरी जशी सेवा करत तशीच इथेही करत होत्या. नेहमी प्रसन्न वाटणारा त्यांचा चेहरा मात्र आज काळजीने अगदी कोमेजून गेला होता. माझ्याकडे पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर मंद हास्य उमटले. आम्हाला काही बोलण्यास सुचतच नव्हते. स्वामीजींची विकलांग अवस्था पाहून आमच्या डोळ्यात एकदम पाणी चढले. आईंच्या ते लक्षात आले. त्यांनी माझ्या पाठीवर जोराचा हात फिरवला. स्वामीजींनी मला विचारले, आनंदात आहेस ना? मी होकारार्थी मान हलवली इतकेच. स्वामीजी पुढे बोलू लागले, मला काहीही झालेले नाही. तुम्ही दुःखी होऊ नका, घाबरून जाऊ नका. विकलांग झालेला त्यांचा देह, परंतु त्याचवेळी त्यांच्या प्रशांत असलेल्या अंतरस्थितीने आम्हाला गलबली मानली. आम्ही आणलेली फळे मी आईच्या हातात दिली. त्या दोघांना दुरूनच नमस्कार करून जाणं सांगून निघालो. मी आजारपणे स्वामीजी 7-8 दिवस हॉस्पिटलमध्येच होते. घरी आल्यावरही ते पडू नसत. काही काळ विश्रांती घेणे त्यांना जरुरीचे होते. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांचा राबता आता थोडा कमी झाला होता, परंतु अधूनमधून थोडे लोक त्यांना भेटून जात. मी एकदा दुपारी आईच्या परवानगीने स्वामीजींच्या दर्शनास जाण्यास निघाले. या आजारपणापासून माझ्या मनात एकच विचार घडत होता की स्वामी आपल्या सर्वांसाठी झटत असतात, आपल्या प्रकृतीचा व्याप त्यांना निश्चित होत असणार. त्यातून तर हा आजार उद्भवला नाही ना? त्याच विचारात मी माया अपार्टमेंटमध्ये गेले. स्वामीजींच्या घराचे दार उघडेच होते. आई स्वयंपाकघरात काही स्वयंपाक करत होत्या. मी तेथे गेले. मी आईला विचारले, कशामुळे आलेले आजारपण? आई काम करतानाच बोलत होत्या. त्या मला म्हणाल्या, श्रमाने असे बीपी वाढले, त्यातून हा अटॅक आला असं डॉक्टर म्हणतात. मी आईला विचारलो, मी स्वामीजींचे दर्शन घेऊ का? त्यावर आई म्हणाल्या, हो घे ना. नंतर आई माझ्याबरोबर स्वामीजींच्या खोलीत आल्या. स्वामीजी काटावर पडून होते. त्यांची उजवी बाजू पूर्ण आधी झालेली होती. चेहऱ्यावर आणि बोलण्यावरही या अटॅकचा परिणाम जाणवत होता. आईने प्रमाणे स्वामीजींच्या उजव्या पावलावरून हात फिरवला. तेथे अजून एक साधक बसलेले होते. त्यांच्याशी बोलून झाल्यावर स्वामीजींनी माझ्याकडे बघितले. ते मला म्हणाले, ये बाईस, मी मॅटनवर खाली बसले. कशी आहेस तू? ठीक आहेस ना? स्वामीजींनी मला विचारले. मी त्यांना तब्येतीविषयी विचारण्याऐवजी तेच मला विचारत होते. आनंदात राहा, ते आम्हा सर्वांकडे पाहत म्हणाले. आमच्यामुळे झाले नाही सर्व? मी त्यांना विचारले. ते उत्तरले, तुमच्यामुळे असं काही झालं नाही. केंद्राच्या कामाच्या सततच्या कष्टांमुळे हे झाले आहे. मी म्हणालो, आपण खूप कष्ट घेत आहात. मी नीट वागायला हवं. तुमच्या या कष्टावर पाणी नको पडावा. यावर त्यांनी मोठे आश्वासक उत्तर दिले, नाही नाही, पाणी नाही पडणार. जे येथे येत राहतील त्यांचं कल्याणच होईल. स्वामीजींचा दुर्दम्य आशावाद आणि सकारात्मकता यांच्या प्रभावाने मनावर आलेले मूळ कुठच्या कुठे निघून गेले. एकदा दुपारी 12-12:30 सुमारास मी जाण्यासाठी केंद्रात गेले. स्वामीजींच्या घराचे दार उघडे होते. मी आत डोकावले. आईने मला खोलीने आत बोलावून घेतले. मी घरात गेले. स्वामीजींच्या खोलीत बघितले तर आत ललिताताई होत्या. स्वामीजींच्या पॅरालिसिसच्या दुखण्यानंतर डॉक्टर ललिताताई मानकरने फिजिओथेरपी देण्यासाठी येत असत. त्या फार प्रेमाने स्वामीजींचे व्यायाम घेत. आज त्या स्वामीजींच्या पायाला तेलाचा मालिश करत होत्या. तेलाच्या मालिशनंतर ललिताताईने त्यांचे पाय मऊ नॅपकिनने पुसले. मग स्वामीजी काठी टेकत टेकत या खोलीतून त्या खोलीत घरातच चालले. हा त्यांचा थोडा व्यायाम चालू होता. तेव्हा आम्ही सर्वजण बाजूला उभे होतो. स्वामीजी पूर्ण एकाग्रतेने वाहन उत्साहाने व्यायाम करत असत. थोडे चालून झाल्यावर ते काटावर बसले. आम्ही त्यांच्या समोर मॅटिंगवर बसलो. माझ्याकडे बघितल्यावर त्यांनी मला विचारले, तू कधी आलीस? मी म्हणाले, आत्ताच आले. त्यांनी विचारले, तू इथे आलीस तर घरी मुलाला कोण सांगायचे? ते म्हणाले हे आज घरी आहे, त्यांना सुट्टी आहे, ते सांगण्यात आहेत. स्वामीजी माझी एक छोटीशी परीक्षा घेत होते, पण तेव्हा मला ते लक्षात आलं आहे. स्वामींनी मला विचारले जेवण झालं का त्याचं, मी म्हणाले नाही, आता कदाचित घरी जेवण सुरू असेल. त्यावर त्यांनी मला विचारलं तू जेवण आलीस का, मी म्हणाले हो मी माझ्याशीच जेवण आले. ते म्हणाले म्हणजे तू नवऱ्याच्या आधी जेवलीस तर. माझं काहीतरी चुकलं हे माझ्या लक्षात आले. मी म्हणाले हो स्वामीजी. स्वामीजी म्हणाले त्याच्या आधी आपण जेवू नये शक्यतोवर. त्यावर आई म्हणाल्या हल्ली कुठे जमते असे, मुलांच्या वेळा वेगळ्या, हे मुली तरी कितीदा उपाशी राहणार, पित्ताचा त्रास होतो. स्वामीजी म्हणाले ते बरोबर आहे, पण तुला सांगतो सरला त्यांनी लग्न झाल्यापासून आजपर्यंत मला गरम फुलके करून राहिले आहेत, मगच त्या जोडतात. पतीला पत्नीने प्रेमाने जेवायला सोडावे, त्याला वाढून मुक्त जेवावीस, शक्य नसेल तर बरोबर तरी जेवावे. मी म्हणालो हो स्वामीजी. स्वामीजींचे विचार ऐकून मूलभूत सत्य लक्षात येत होते. घरात प्रेम आणि सामंजस्य टिकवण्यासाठी हे सर्व आवश्यक आहे. काय जरी बदलत चालला असला तरी पत्नीने पतीच्या प्रती सेवाभाव कसा ठेवावा याचे मार्गदर्शन स्वामीजी करत होते. श्रीकृष्ण
हरी हरी. कोणीतरी मला एक छोटी चिठ्ठी दिलेली होती की मला सत्संगात अभंग, मला आता आठवत नाहीये, फक्त कोणी जर तुझी होती ये म्हणा अभंग. काय नाव होतं, अमृता नाव होतं त्याच्यावर. हो हा बरं.
बर जरी ग पितांबर दिला फाडुना, द्रौपदीशी बंधु शोभे नारायण, द्रौपदीशी बंधु शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाचा पाठीशी बहिणा, विचारा गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे तापले गबाई, बांधायाला चिंधी लव कर दे, सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शाली पैठणी फाडू नका देऊ, चिंधी तुम्हासे मी, पाठची बहीण झाले वरण, द्रौपदीसी बंद शोभ नारायण, बर जरी ग पितांबर दिला फाडुना, द्रौपदीसी बंद शोभ नारायण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानली बहीण, परी मला त्याने मानली बहीण, काळजाची चिंधी काढून देना, येवडेच यासे माझ्यावरी ऋण, वसने देऊन प्रभू राखी माझे लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरे आज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरे आज, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले पाडुना, द्रौपदीसी बंद शोभ नारायण, बरस रे ग पितांबर दिला फाड़ना द्रौपदी से बंद शोभ नारायण प्रेमा से लक्षण भारी विलक्षण जैसे जैसे भक्ति तैसा नारायण रक्ताशाना पान उपजाना प्रेम पटल पाहिज अंतरियाचे खुणा धन्य तोचे भाव धन्य ते बहिणी प्रीतीच करीति जगीला भावना प्रीतीच करीति जगीला भावना चंद्रे पाहुनी हरी जाले प्रसन्न द्रौपदी से बंद शोभ नारायण बर सरिगा पीतांबर दिला फाड़ना द्रौपदी से बंधु शोभ नारायण द्रौपदी से बंधु शोभ नारायण
अभी जीतिए अभंगवन हरी हरी तुझिया प्रेमा उपमा नाही तुझिया प्रेमा उपमा नाही म्हणूनी शरण तुझिये पाई म्हणूनी शरण तुझिये पाई तुची आम्हासी धरिले तुची आम्हासी धरिले पद कमली लोविले पद कमली लो म्हणूनी शरण तुझिये पाई म्हणूनी शरण तुझिये पाई बंध मोक्ष तुझा खेळ बंध मोक्ष तुझा खेळ निज प्रेमाचा हा कल्लो निज प्रेमाचा हा कल्लो म्हणूनी शरण तुझिये पाई म्हणूनी शरण तुझिये पाई सर्व भावे आम्ही तुझे सर्व भावे आम्ही तुझे वरी प्रेमे म्हणसी माझे वरी प्रेमे म्हणसी माझे म्हणूनी शरण तुझिये पाई म्हणूनी शरण तुझिये पाई तुझी आ प्रेमा तुझी साक्षी तुझी आ प्रेमा तुझी साक्षी दत्त पड़ला चरणी रक्षी दत्त पड़ला चरणी रक्षी म्हणूनी शरण तुझी पाई म्हणूनी शरण तुझी पाई तुझी आ प्रेमा उपमा नाही म्हणूनी शरण तुझी पाई म्हणूनी शरण तुझी पाई श्री ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज रामदास स्वामी या सर्वांच्या म्हणण्यामध्ये आलेले आहे की जन्मजन्म आम्ही हेच करत आलो आहोत. स्वामी माधवनाथ ही म्हणाले होते की आयुष्यात पश्चाताप होईल असे मी काहीच केलेले नाही. आपणही म्हणाला आहात की लहानपणीच आपल्याला आपली साधना बऱ्यापैकी पूर्णत्वाकडे जात असल्याचे लक्षात आले होते. या जन्माची साधना व एवढी पूर्वजन्मीची साधना असल्यामुळे हे सर्व मुक्त झाले. मग आमच्यासारख्या साधकांना ज्यांची पूर्वजन्मीची साधना एवढी तीव्र नसावी त्यांना याच जन्मात स्वामी माधवनाथजी म्हणायचे तशी 36+4 40 वर्षे नियमित साधना केली तर साधना केल्यावर किती संधी आहे. प्रश्न विचारायचा मुख्य हेतू हा आहे की पूर्वजन्मीची कमी साधना आणि या जन्मातल्या चुका पापे असून सुद्धा सद्गुरु साधकाला मोक्षापर्यंत कसे नेतात. जर साधक नियमित प्रयत्न करत असेल तर त्या साधकासाठी वरील संतांप्रमाणे जन्मजन्म नेटाने साधना असायलाच हवी अशी प्रिकंडिशन नसली तरी चालते का. आपण म्हणता की परमार्थात शॉर्टकट नाही मग हे गणित कसे जमवावे. संतांनी जे आम्ही जन्मजन्म हेच करत आलो असे उद्गार काढले आणि मग थोडी साधना त्यांना पुरली असं त्यांच्या काही संतांच्या चरित्रावरून दिसतं, सर्व नाही. जसं ज्ञानेश्वर महाराजांना त्यांनी सद्गुरु कृपा केल्यानंतर सद्गुरु कृपा ज्ञानेश्वर महाराजांवर झाल्यानंतर लगेचच ते पूर्णत्वाला पोहोचले असेच उद्गार काढले. बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. उपजत खेवो याचा अर्थ जन्म झाल्यापासून असा काही जण घेतात, काही जण उपजत खेवो याचा अर्थ सद्गुरूंनी अनुग्रह दिला त्या क्षणी असा घेतात आणि तो अर्थ जास्त चांगला आहे. सद्गुरु अनुग्रह देतात तेव्हा परत एकदा जन्म होतो असं समजायला पाहिजे. त्याच्या आधी केवळ भौतिकात आपण असतो आणि अनुग्रह झाला तेव्हा आपला एका नवीन तऱ्हेने जन्म झाला असंच मानायला पाहिजे. म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका म्हणजे निवृत्तीनाथांनी काना वचनाची भेटी सरीसीची पै किरेटी वस्तू होऊन उठी कवनी एकी जो. सद्गुरूंचे शब्द कानावर आल्यानंतर कान आणि वचन यांची भेट झाल्याबरोबर वस्तू होऊन म्हणजे परमात्माच मी अशा बोधानी कोणी एखादा उठतो, तसे ज्ञानेश्वर महाराजांचं झालं. पूर्वीचे संचित ये जन्मींची कमाई तिसरी ती पाही गुरुकृपा असं ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात. इथं तुकाराम महाराजांचं जे म्हटलेलं आहे, तुकाराम महाराजांना साधनेसाठी विलक्षण कष्ट पडले असं त्यांच्या अभंगांवरून समजतं. काम क्रोध आड ठाकले पर्वत राहिला अनंत पहिलीकडे. ही स्थिती आणि आपली स्थिती याच्यात काय फरक आहे? ज्ञानेश्वर महाराज असे उद्गार काढत नाहीत. समर्थांनी साधनेकरता उदंड कष्ट उपसले असं दिसतं. म्हणजे ते घरातून निघून गेले, लग्न समारंभातून निघून गेले स्वतःच्या, आणि टाकळीला गोदावरीच्या पाण्यामध्ये कमरे इतक्या पाण्यामध्ये सकाळी सूर्य उगवल्यापासून 12 वाजेपर्यंत ते गायत्रीचं पुरस्मरण करत उभे असायचे. असं म्हणतात की त्या काळात समर्थांचे पाय होते ते खाली माशांनी कुरतडलेले होते, थोडेसे त्वचा सडल्यासारखी झालेली होती इतका काळ पाण्यात उभं राहून. आणि मग तिथून बाहेर आल्यानंतर 12 नंतर ते मधुकरी मागत असत. मधुकरी मागून ते भोजन करून थोडी विश्रांती घेऊन नामाला बसत असत आणि ध्यानही करत असत. समर्थांनी 12 वर्ष अशा प्रकारची साधना केली. जन्मजन्म नेटांनी त्यांनी साधना नक्कीच केलेली होती समर्थांनी. आणि असा तुम्ही विश्वास धरा की तुम्ही इथं आलेले आहात तर जन्मजन्म करत असल्यामुळेच तुम्ही इथं आहात आता. जर तुम्ही जन्मजन्म हे केलं नसतं किंवा कोणत्याच जन्मात हे केलं नसतं तर इतक्या ओढीने इथं आला नसतात. तत्रतम बुद्धी संयोगात लभते पौर्वदेहिकम असे भगवंतांचे शब्द आहेत. पूर्व देहामध्ये म्हणजे पूर्व जन्मीच्या देहामध्ये जे जिथपर्यंत थांबलेला होता तिथपासून पुढं या जन्मामध्ये त्याची सुरुवात होते. त्याला परत तेवढी साधना करावी लागत नाही. आता पूर्वीच्या जन्मामध्ये आपण कुठं थांबलेलो होतो आणि या जन्मामध्ये साधनेनी जे समाधान मिळतं आहे त्याचा मेळ बसतो. आपल्याला आपल्या तरुणी जेवढं सुख किंवा समाधान मिळतंय तर ते सुख किंवा समाधान साधनेचं पूर्वीच्या जन्मात केलेलं होतं त्याला धरून, कारण अनुग्रह झाल्यानंतर तुम्हाला ध्यानाने अल्प काळात काही बाही जे समाधान मिळतं ते या काही बाही मिळणारं समाधान एवढ्या थोड्या दिवसांची कमाई नसतं. पण त्याच्यानंतर मात्र सुवकष्ट उदंड करावे लागतात. नारदांनी वाल्या कोळ्याला उपदेश केला पूर्वीच्या जन्मातली कर्म कोणालाच माहीत नसतात, पण वाल्या कोळ्याची पूर्वीच्या जन्मातली जी काही कर्म असतील आणि याही जन्मातली कर्म होती ती त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. किती रांजण म्हणायचे, 7 रांजण भरलेले होते. एकाचा वध केला की एक खडा टाकायचा रांजणामध्ये, असे 7 रांजण मनुष्य हत्यांनी भरलेले होते. काय मन झालं असेल बघा, तुम्ही कल्पना करा. जर कर्म चुकलं तर मनावर परिणाम होतो. आणि चोरी आणि खून, जे खून करायचा आणि चोरी करायची अशी दोन्ही कर्म तो करत होता, काय त्याचं मन असेल? मध्यंतरी कोणी मला सांगितलं की मुसलमान मी धर्मावर टीका करत नाहीये, मुसलमान त्यांच्या सोसायटीमध्ये निम्मे आणि निम्मे हिंदू अशी त्यांची सोसायटी आहे कोंडव्याला. तर ईदेच्या दिवशी पूर्वी ते लोक जे प्रत्येक मजल्यावर पॅसेजेस होते तर तिथं बकरी कापत असत. तर एखादं हिंदूचं घर, दोन तीन मुस्लिमांची घरं, दोन तीन हिंदूंची घरं, एखादं मुस्लिमांचं घर, सोसायटी मिटिंगमध्ये असं ठरलं की पॅसेज याकरता वापरायचा नाही. त्यांनीही मान्य केलं आणि खाली पार्किंग एरियामध्ये ती बकरी बांधून ते कापायला लागले. तर तो असं सांगत होता की त्यांची जी मुलं असतात, जे 5-6 वर्षांची मुलं, तर ती अशा उत्सुकतेने पाहत असतात की कसं कापलं जात आहे, त्यांच्यावर संस्कार कसे होतात हे मी तुम्हाला सांगतोय. ते उत्सुकतेने पाहतात, मग आनंदाने पाहतात, आणि जेव्हा ती मुलं 12 वर्षांची होतात तेव्हा त्यांच्याही हातात कोयता येतो, तेही मदत करतात. मग वाल्या कसा झाला असेल, मी मुसलमानांवर टीका करण्यासाठी सांगत नाहीये. इतक्या लोकांना ज्यांनी आपल्या हाताने मारलंय तो कसा झाला असेल, आणि तो बदलला साधनेनी, आणि किती साधनेनी बदलला, काय काय गोष्ट आहे. 12 वर्षांनी नारद परत आले. 12च बर का, 40 नाही. स्वामी माधवनाथांनी 40 म्हटलंय. त्या भागातून परत जेव्हा नारद गेले तेव्हा तो ज्या ठिकाणी बसलेला होता त्याच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ बांधलेलं होतं आणि वारुळातून आवाज येत होता अशी दंतकथा आहे. याला मी दंतकथा म्हणेन. याच्यात काही तथ्य असेल, काही एक्झॅगरेशन असेल असं गृहीत धरा. तरी देखील जर नेताने साधना केली, ज्याची पूर्वीची कर्म नक्की चांगली नव्हती, या जन्मातली नव्हती, पूर्वजन्मातलीही नव्हती, कारण प्रेरणा बघा कशी होती, जन्म कोणत्या कुळात झालेला होता. पण साधना कशी केली हे जर पाहिलं तर लक्षात येतं. आपण साधना कशी आणि किती करतो हे जर पाहिलं तर आपल्या प्रगतीचा आपल्याला अंदाज यायला काही हरकत नाही. तत् चिंतनम, तत् कथनम, अन्योन्यम, तत् प्रबोधनम, अशा प्रकारे आपण मुळीच वागत नाही. आपल्याला व्यावहारिक भान ठेवून साधना करायची आहे, त्यामुळे व्यावहारिक भान इतकं जास्त आहे आपल्याला, कारण प्रपंच करून परमार्थ करायचा आहे. हे खूप अवघड आहे. अशा वेळेला प्रपंचाचं अवास्तव भान राहतं, कारण प्रपंचात किती समस्या असतात, किती अडचणी असतात, आपली सगळी शक्ती कशी लावणार, लावत नाही, लावू शकत नाही, लावत नाही, काय जे असेल ते असेल. त्यामुळे प्रपंचात प्रपंच आणि परमार्थ हातात हात घालून जरी जायचं म्हटलं तरी देखील वडिलांच्या हाताला धरून लहान मुलांनी चालावं. जे वडील 6 फूट उंचीचे आणि मूल जेमतेम 1.5 वर्षांचं, त्याची उंची काय, वडिलांची उंची काय, तशी आपली प्रपंचाची उंची असते आणि परमार्थाची उंची असते. आपण परमार्थाला जेमतेम घेऊन जातो, आपण मोक्षाची अपेक्षा धरतो. ते बरोबरीने चालणं म्हणजे स्वामी माधवनाथांनी जसा प्रपंच केला आणि परमार्थ केला तसं चालवणं आहे. मग प्रपंचातल्या आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा त्यांचं जीवन समोर ठेवावं आणि आपलं जीवन आपण काढून पाहावं. असं जर केलं तर माझ्या कल्पनेप्रमाणे काही अवघड नाही. जर कोणी एक आदर्श असेल आणि तसं आपलं वर्तन असेल तर कोणत्याही वयामध्ये संधी आहे. कोणत्याही लहानपणीच तुमची साधना बरीच पूर्ण झाली होती असं तुम्ही म्हणता. हो, माझी साधना लहानपणीच किंवा तरुणपणी बरीचशी पूर्णत्वाला गेलेली होतीच. माझं लग्न झालं त्याच्या आधीच मला स्वामीजींनी तू कोणी आलं कोणी विचारलं तर मार्गदर्शन करत जा असं म्हटलेलं होतं. मला माझी साधना फार समाधानाची झालेली होती, पण त्याकरता मी तसाच परमार्थ केलेला होता, दुसरं काही म्हणजे जे आहे ते आवश्यक ते इतकंच. नोकरी आपली 7 तास जायचं, काम करायचं, यायचं, बाकी त्याच्यानंतर स्वामीजी म्हणायचे त्यांचं जास्त अवघड होतं की शटर बंद केलं की दुकानाचा विचार नाही असं म्हणायचंय. आणि दुकानामध्ये देखील ते साधना करत असत, गिराईक नसेल तेव्हा वाचन चिंतन मनन करत असत. मी सुद्धा जाता येता लोकलनी जाण्याचाही फायदाच झाला मला, माझी 3 ज्ञानेश्वरीची पारायणं झाली तेवढे 7 वर्षांच्या काळामध्ये. विनोबांच्या वाङ्मयाचा चांगला सखोल अभ्यास झाला, परत परत तीच पुस्तकं वाचत राहिलो, पाया पक्का झाला, नाम घेतलं, चिंतन केलं, येताना झोप लागायची, दमलेला असतो आपण, फटीक आलेला असतो, पण ती झोप ही कामालाच यायची, कारण घरी आल्यानंतर कधी कधी प्रवासातली अतिशय थोड्या वेळाची झोप एकदम ताजतवानं बनवते. परत स्वामीजींकडे जायचो तेव्हा ताजतवानं झालेला असायचो. साधनेचं जर रान उठवलं सांसारिक माणसांनी तर वेगळी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळं 40 वर्ष साधना केल्यावर किती संधी आहे, 40 लागतील असं नाही असंच मी तुम्हाला नक्की सांगतो. 40 लागायचं काही कारण नाही जर अशी साधना केली तर. तसं 2 तपांमध्ये सगळं शिक्षण जसं भौतिक पुरं होतं तसं पारमार्थिक पुरं होतच होतं, प्रश्नच नाही. हल्ली आता किती 3र्या वर्षी शाळेत घालतात, तेही अलीकडे येऊन आता माझी नात जाते तर 1.5 वर्षांची आहे, मलाच केवी येते, पण ती आता उत्साही जायला लागली आहे. ही वेळ झाली की आता तिची घरात गडबड चाललेली असेल, तिची पिशवी वगैरे घेऊन कधी आपण जातोय असं तिला वाटतं. पण 24 वर्ष जर म्हटलं आणि 6व्या वर्षी आमच्या वेळेला 6व्या वर्षी 5व्या वर्षी शाळेत घालायचं, 1 वर्ष मॉन्टेसरी पहिली, 3र्या वर्षीपर्यंत PhD होतो जर शिकला तर, आमच्यासारखे 20व्या वर्षी थांबलंय शिक्षणात तर मग काहीच, अलीकडे थांबणारे बरेच आहेत, पण PhD पर्यंत 30-32 वर्षापर्यंत शिकल्यावर होतो की नाही, सलग शिकल्यावर तसंच आहे. 2 तप जर नेटाने केली, शाळेत किती तास जातो, 6 तास. परवा मी कोणावर तरी गेलो, त्याची मुलगी शाळाच 7 तासाची आहे, कितवीत आहे ती, 3रीत आहे. 7 तास साधना करतो, शाळेतून आल्यावर घरचा अभ्यास परत 1-1.5 तास तरी घ्यायला लागतो, म्हणजे 8-8.5 तास झाले की मग बरोबर आहे. PhD 3र्या वर्षी, त्याच्यातली एखादी व्यक्ती 3र्या वर्षी PhD होईल तर बरोबर साधत आहे. मग आंबूराव महाराजांना उमदीकर महाराज म्हणालेच की अरे 24 तास बसण्याची गरज नाही, 9 तास पुरत, सकाळी 3, दुपारी 3 आणि रात्री 3 करतो आपण नाही करत, कारण आपला प्रपंच हा मोठा भाऊ किंवा वडील आहे आणि परमार्थ हा अगदीच कच्चा, हाताला घेऊन जेमतेम चाललाय असा आहे, म्हणून होत नाही. त्यामुळे या जन्मात चुका पाप वगैरे या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात, मनच बदललं तर काही राहत नाही. पण आपल्याला म्हणजे तुकाराम महाराजांचं आपण म्हणतो, पण तुकाराम महाराज किती बेभान झालेले होते, तसे जर आपण बेभान झालो, जर पती झाला बेभान तर पत्नी माझ्याकडे तक्रार घेऊन येईल किंवा यांना जरा कमी परमार्थ करायला सांगा आणि पत्नी बेभान झाली तर पती तक्रार घेऊन येईल की जरा कमी करायला सांगा, हे काय सारखं सारखं बसतायत. आपण एकमेकांना पती पत्नींनी देखील साथ देऊन जर नाथांसारखं आपलं जीवन, तर तीही संधी आहे आपल्याला. कुटुंबाच्या कुटुंब जर आपल्या इथं येत असतील तर, पण ती संधी उठवायला पाहिजे असं मी म्हणेन. ये अमृता अभंगवाण. अमृताचं सध्या झी 24 तास वर रात्री 10 ते 10:30 मेट्रो न्यूज म्हणून लागतात, त्याच्यामध्ये सुखवार्ता म्हणून त्यांनी एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. सुखवार्ता म्हणजे सतत क्राईम, हिंसा किंवा वेगवेगळे गुन्हे अशा प्रकारच्या बातम्या रात्री देण्याची अनेक चॅनल्सची प्रथा आहे. लोकांना काहीतरी असं मन बिघडवणारच हवंय असं आता चॅनेल नाही वाटायला लागलंय. तर झी टीव्हीने असा उपक्रम सुरू केला की चांगल्या घटना दाखवायच्या, जे एका कंडक्टरनी 2 लाख रुपयाची बॅग सापडली ती पत्ता शोधून परत केली, अशा बातम्या दाखवायच्या. त्याला त्यांनी सुखवार्ता नाव दिलं. त्याच्या अखेरीला एक श्लोक, किती एक मिनिटाचा, एक मिनिटात गायला जाईल असं काहीतरी, पण ज्याने अजून शांत तुम्हाला वाटेल तर अमृता त्याच्यामध्ये गातीये बर का. तुम्ही कधी जर रात्री या वेळेला टीव्ही लावला, मी पाहतो बऱ्याच वेळेला पाहतो, काही वेळेला राहिलेलं आहे माझं.
राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम का राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण राम के गुण राम के गुण गुण चिरंतन, राम गुण सुमिरन रतन धन, राम गुण सुमिरन रतन धन, मनुजता को कर विभूषित, मनुज को धनवान करिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए राम का। सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन रूप सुखकर, सुजन रंजन रूप सुखकर। राम आत्मा राम आत्मा राम का सम्मान करिए, ध्यान धरिए राम का। गुणगान करिए राम का, गुणगान करिए राम का, गुणगान करिए राम। प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए राम का। गुणगान करिए राम का, गुणगान करिए।
वाह, श्वासावर नाम किती वेळ घेणे योग्य? जास्त वेळ घेतले तर दम लागतो, कारण त्यावेळी मुद्दाम श्वास घ्यावे लागतात। मलाही हा प्रश्न बरेच दिवस पूर्वी पडलेला आहे। याचं कारण ही असं निवेदन करायचे काही, सुखवार्ता, अमृताची जी सुखवार्ता आहे त्याच्या संबंधी गोळे काकांनी एक चिठ्ठी पाठवली बरं का। रात्रीचा जो कार्यक्रम आहे, रात्री 10 ते 10:30 पाहता येतो, तो दुसरे दिवशी सकाळी 10:30 सुखवार्तामध्ये परत दाखवला जातो आपल्या माहितीकरता। कारण रात्री जर पाहायला जमलं नाही अशा मंडळींनी दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 तो कार्यक्रम 10:30 ते 11 आहे, 10:30 ते 11 आहे रात्रीची वेळ, आणि सकाळची ही 10:30 दिसतीय, 10:30 ते 11 अशी आहे सकाळची वेळ। मलाही माहीत नव्हती, त्यामुळे गौतम तू चिठ्ठी दिलीस ते बरं झालं। कधी कधी कोणत्या तरी कामाच्या याच्यामध्ये रात्री नाही पाहतायत, किंवा झी 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 24 तास। श्वासावर नाम घेणं किती वेळ घ्यावं असं मलाही फार प्रश्न पडायचा, कारण स्वामीजींचं चरित्र जसं हातात आलं किंवा स्वामीजीकडे जायला लागलं आणि त्यांचं जीवन समजलं, तसं स्वरूपानंदांकडे जाण्याच्या आधी त्यांनी जी साधना सुरुवात केली अगदी सुरुवातीला, त्यांचा टेनिस खेळणारा एक मित्र होता, ते टेनिस खेळत असताना नाम घेत असत किंवा गीतेचे श्लोक म्हणत असत किंवा उपनिषदातल्या ऋचा किंवा एखादा अभंग संतांचा असं देखील म्हणत असत, तेव्हा ते म्हणाले की बाळासाहेब तुम्हाला एवढी जर आवड असेल संत वाङ्मयाची नामाची, तर मग तुम्ही बसून साधना का करत नाही असं खरं म्हणजे तो त्यांना म्हणाला। बसून साधना करायची वेळ आलेली आहे हे त्यांना जाणवत होतंच, आपण बसून साधना करायला पाहिजे हे त्यांना समजलेलं होतं, तोपर्यंत करत नव्हते. चाळीशी होती तेव्हा त्यांची. बसून नाम तुम्ही घ्या असं तो म्हणाला. त्यांचा तसा निश्चय होत आलेला होता. त्यांनी गुरुदेव रानडेंची पुस्तकं तेव्हा जरा पाहिली आणि श्वासावर नाम घ्यावं असं ठरवलं. आणि स्वामीजी दीड दीड तास श्वासावर नाम घेऊ लागले. कधी कधी तीन तासाची देखील त्यांची साधना व्हायची. मी स्वामीजींकडे आलो आणि तसं सहा महिन्यात किंवा आठ महिन्यात मला अनुग्रह झाला. मी जुलैमध्ये त्यांच्याकडे आलो असेल असं मला वाटतं, अंदाजे 76 साली. आणि मे महिन्यामध्ये, मेच्या अगदी सुरुवातीला मला अनुग्रह झाला. जे जवळपास 8-10 महिन्यांनी मला अनुग्रह झाला. पण तेव्हा स्वामीजींचं जीवन काहीच माहीत नव्हतं. हे जेव्हा समजलं ते श्वासावर नाम घ्यायचे तेव्हा मला अनुग्रह झालेला होता. त्यामुळे श्वासावर नाम घेण्याचं खूप आकर्षण मला कधी वाटलं नाही. मी श्वासावर पूर्वी बारामतीमध्ये असताना तलाव होता आमच्या, जिथं वॉटर सप्लायचा बारामतीला आहे अजून, तर तिथं जाऊन श्वासावर नाम घेत असे. पण त्याच्यात म्हणजे त्या साधना बदलत गेल्या, त्यामुळं खूप वेळ श्वासावर नाम घेणं असं म्हणजे तास दीड तास असं कधी केलेलं नव्हतं. आणि अनुग्रह झाल्यामुळं आपली साधना आता ध्यानाची साधना आहे हे समजल्यामुळे याबाबत आकर्षणही वाटलं नाही श्वासावर नाम घेण्याच्या साधनेबद्दल. याचं कारण ती सोडून स्वामीजींनी स्वरूपानंदांकडे गेल्यावर सोहम ध्यान साधना सुरू केली. त्यामुळं परत उलट त्यांच्या जीवनाकडे पाहून जायचं काही कारण नाही हेही नक्की होतं. पण करून पाहावं असं वाटायला लागलं. मी करायला लागलो आणि मला हीच अडचण यायला लागली की सतत श्वास घेताना ओम, सोडताना श्रीराम, श्वास घेताना श्रीराम जय राम, श्वास सोडताना जय जय राम, श्वास घेताना ओम, सोडताना नमः शिवाय असं म्हटलं तर श्वास अगदी नियंत्रित व्हायला लागला आणि त्या श्वासाचा ताण जाणवायला लागला. मी स्वामीजींना विचारलं की अशा प्रकारे जर करायला लागलं तर नंतर नंतर दम लागल्यासारखं होतं. तर स्वामीजी म्हणाले की श्वासावर सतत नाम घेताना दम लागतो, त्यामुळं काही मध्ये थोडा साधा श्वास घ्यावा असं स्वामीजी म्हणाले. पण हे पुस्तकात कुठे लिहिलेलं नव्हतं. थोडा वेळ साधा श्वास घ्यावा असं म्हणाले. एक दोन तीन साधे श्वास घेऊन परत श्वासावर नाम घ्यावं आणि त्या नामाच्या भावात जर थांबावं असं वाटलं मध्येच तर ते नाम थांबवावं, श्वासाकडे लक्षही थांबवावं आणि त्या भावामध्ये रमून जावं असंही ते म्हणाले. आणि तसं करायला लागल्यानंतर मग हा दम लागण्याचा प्रश्न सुटला. मी श्वासावर समजा नाम घेतोय आता मी कोणतं नाम घेतलं, श्वास घेताना ओम नमः शिवाय, श्वास घेताना ओम, सोडताना नमः शिवाय, बरं का? तसंच मध्ये थांबण्याचा काळ मी जास्त करत होतो तो अर्धा क्षणच करायचा असं माझ्या लक्षात आलं, श्वास घेतल्यानंतर सोडण्यापूर्वी. मी तुम्हाला करून दाखवत असताना तुम्ही हे करत असाल तर तुमच्या लक्षात आता आलं असेल की ओम आणि नमः शिवाय याच्यामध्ये जास्त वेळ जातो. नेहमी तुम्ही जो श्वास घेता तर तो श्वास इतका दीर्घ घेत नाही, इतका दीर्घ सोडत नाही आणि मग दम लागायला सुरुवात होते. त्याच्यावर मी असा तोडगा काढला की श्वास घेताना श्री म्हणायचं आणि सोडताना राम म्हणायचं, एवढंच म्हणायचं. बघा, आता या श्वासावर दम लागणार नाही. कारण जास्त शब्द म्हणत बसावे लागत नाहीत. त्याच्या पुढची युक्ती मी तुम्हाला सांगतो, तसंच करा, तसेच घेत रहा. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही श्वास घेताना नाम घेता आणि श्वास घेता, श्री असं म्हणत श्वास घेता, सोडताना राम असं म्हणता आणि श्वास सोडता, म्हणजे नाम आणि श्वास याची तुम्ही सांगड घातली. ही सांगड घालताना तुम्ही न कळत तुमच्या नाकपुडीपाशी आहात, श्वास घेताना आणि सोडताना. त्याच्यात बदल करा. तुमच्या लक्षात येईल की श्वासाबरोबर तुमच्या छातीची थोडी हालचाल होते, श्वास घेताना छाती किंचित रुंदावते किंचित आणि सोडताना किंचित आत जाते म्हणजे बरगड्या. श्वास चालू आहेच आहे, श्वास किंचित रुंदावत असताना सहज श्री आणि सोडताना राम असं म्हणून बघा. नागपुडीपाशी लक्ष नाही. म्हणजे नामानी श्वास नियंत्रित व्हायला नको, तर सहज चाललेल्या श्वासावर नाम बसत आहे असं तुमच्या लक्षात येईल. आणि तो दीर्घ मुळीच नाहीये. आता हे चालू असताना एक दीर्घ श्वास पोट आणि छाती भरून घ्या आणि दीर्घ सोडा. परत एक घ्या, सोडा. आणि परत तशाच प्रकारे आत खोल चाललेल्या श्वासावर लक्ष ठेवा आणि त्याच्यावर नाम घ्या. साध श्री राम. आता श्वास चाललाय की चालला नाही इतका नेहमीसारखा, पण त्याच्यावर श्रीराम चालू आहे असं तुमच्या लक्षात येईल. एक दीर्घ श्वास घ्या, सोडा असं दोनदा करा. डोळे उघडायला हरकत नाही. सहज झालं पाहिजे, शरीरावर छातीवर फुफ्फुसांवर ताण न पडता झालं पाहिजे, तरीही आपण नैसर्गिकता भंग न करता जर घेता आलं सवयीनी हे जमतं, जितकी सवय होईल तितका ताणच पडेना असं होतो. स्वामीजींनी असं नाम घेतलं नसेल, मला माहीत नाही त्यांनी कसं घेतलं, पण सतत असा दीर्घ श्वास घेऊन दम लागतो असं लक्षात आल्यावर मी असं थोडं थोडं मधून अधून घेतलं. मुख्य साधना म्हणून घ्यायचं नाहीये हे ठरवलेलंच होतं, हे पक्कच झालेलं होतं. जेव्हा अनुग्रह झाला तेव्हा विषय संपला, आता साधना कोणती याच्याबद्दल काही अडचण नव्हती. आता जे घ्यायचं आहे ते थोडा मोकळा वेळ मिळाला तर इथून असा श्वास घ्यायच्याऐवजी आतून सहज चाललेला थोडा जो श्वास आहे त्याच्यावर जर बसवलं तर दम लागत नाही. आणि त्यातही जर असा मधून अधून मोठा श्वास घेतला, दोन तीन घ्यावेसे वाटले तरी देखील चालेल, तसे श्वास घ्यायचे. तुमच्या लक्षात आलं असेल शेवटी शेवटी तुम्हाला असं बसून राहावंसं वाटतंय, घ्यावंसंच वाटत राहतं, आता बास असं वाटतच नाही, बाहेरची आठवण विसरून जातो आणि आत रमल्यासारखं होतं. श्वासावर नाम किती वेळ घेणे योग्य? जास्त वेळ घेतलं तर दम लागतो, कारण त्यावेळी मुद्दाम श्वास घ्यावे लागतात. म्हणून श्वास ही मुद्दाम घेण्याची गोष्ट नसून सहज चाललेल्या श्वासावर नाम घेणं. पण सहज चाललेल्या श्वासावर नाम घ्यायला लागला की कृत्रिमता येते, ती काढून टाकण्यासाठी हा उपाय मला सुचला, मी तुम्हाला तो सांगितला. हरिओम तत्सत. खूप पुढे गेलं आपण जे बसलो त्याच्यामध्ये आज सत्संगाचा वेळ वाढला. असं असल्यामुळं ज्यांना ऑफिसला वगैरे जायचं त्यांनी नमस्कारा करता नाही थांबला तरी चालेल, केंद्र संपल्याबरोबर आपण जाऊ शकाल. एक अर्धा मिनिट डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.
श्री राम.